Bachelor aquí, que santo tu sabo bol ke laga rada fam.
Ek amazing line hai, have a vision then make the right decision. Super hits 93.5 रेड एफएम पर आप सुन रहे हो रेड का बॅचलर मेरी आणि अक्की के साथ. पुणेकरांसाठी आज खूप मोठा दिवस आहे, वोटिंग डे आहे आणि लोक भर भरून वोट करायला जात आहेत. ज्यांची वोटिंग झाली आहे ते माझ्यासोबत एक्सपिरियन्सेस शेअर करत आहेत.
मेरा नाम ऋषभ है. पोलिंग एक्सपिरियन्स बहुत अच्छा था. मैं घर से गया टू मुकुंद नगर, वहाँ पे स्कूल में मेरा पोलिंग हुआ. इट जस्ट टुक मी 5 मिनट.
ओके.
वहाँ पे कोई लाइन नहीं थी, सो दैट वाज ग्रेट. लोग बहुत सपोर्टिव थे, दे वर इजी गोइंग. मेरा नंबर बहुत जल्दी ढूंढ के मेरा वोटिंग करवा दिया एंड दे कांग्रेचुलेटेड मी आफ्टर वोटिंग.
हाँ, गणेश बात कर रहा हूँ मैं.
हाय गणेश.
माय एक्सपीरियंस इज लाइक एक्चुअली माझी सासूबाई सुट्टीसाठी आले होते इकडे वाशाला घेऊन.
अच्छा.
माझी सासरवाडी वालचंद नगर आहे. तर फॉर वोटिंग व्हॉट आय डीड इज की येस्टरडे नाईट आय लेफ्ट फॉर द वालचंद नगर. त्यांना तिकडे ड्रॉप केलं सकाळच्या मतदानासाठी आणि मी माझं गाव मोरगाव आहे आणि येताना मी पूर्ण मोरगावचं माझं आणि माझ्या मिसेसचं मतदान करून मी आता अगेन आय एम बॅक टू ड्युटी.
ओ, सुट्टी नाहीये.
हाफ डे मिळाला होता. अगेन बॅक आय एम ऑन ड्युटी.
एक सुंदर मेसेज दिलेला आहेस तू या थ्रू लोकांना. थँक्यू.
या रितेश इज हियर. ऍक्च्युअली मी अभी जस्ट वोट करके आया हूँ.
कहाँ गए थे? दूर था, पास था?
नहीं, ऍक्च्युअली इट्स फार, जस्ट सिर्फ आधा घंटा.
हो गया वोट अच्छे से?
कूल. ऍक्च्युअली लास्ट टाइम भी मैं गया था वोट करने को.
Okay.
मगर दिस टाइम ऍक्च्युअली आई जस्ट फाउंड की यूथ जो है वो बहुत सारे इसमें मुझे दिखा ऍक्च्युअली एंड उसमें जो फर्स्ट टाइम वोटर्स है दे आर वेरी मच एक्साइटेड देयर फर्स्ट वोट. ऍक्च्युअली हर टाइम तो मैं देखता हूँ मिडल एज पीपल, ओल्ड एज पीपल ही जो है जो ज्यादा दिखते है बूथ पे.
जी.
मगर दिस टाइम आई एम जस्ट सरप्राइज कि यूथ जो है वो बहुत सारे संख्या में दिखा मुझे.
आई रिपीट, हैव अ विजन देन मेक द राइट डिसीजन. वोटिंग डे आहे पुणेकरांसाठी, जा आणि वोट करा आणि वोट करून आले असाल तर एक्सपीरियन्स शेअर करा. 93.5 रेड एफएम वर रेडचा बॅचलर शो आणि अक्की नेहमी तुमच्यासोबत. बजाते रहो.